नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी थोड्याच वेळात, म्हणजे 5:30 होणार आहे. मुंबईत आझाद मैदानात होत असलेल्या या समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन फडणवीस यांना तसंच उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत. तेही आज शपथ घेणार असल्याचं शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. अदानी लाचखोरी प्रकरणी आज संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शनं केली. संसदेच्या संयुक्त समितीतर्फे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यतयारी केली आहे. चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत आज ब्रिस्बेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ 35व्या षटकातच 100 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियानं 5 गडी गमावत 17व्या षटकातच ही धावसंख्या पार केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 810 अंकांची वाढ झाली आणि तो 81,766 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 241 अंकांची वाढ नोंदवत 24,708 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.